विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वेब रेडिओच्या माध्यमातून ज्याही कोणाला शिक्षणाची आवड आहे अशा सर्वांसाठी विविध विषयातल्या तज्ञांच्या मार्गदर्शनाचा हा खजिना अगदी मोफत उपलब्ध करून दिला आहे. यशवाणी या वेब रेडिओचे कार्यक्रम आपण रोज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत ऐकू शकता. त्यासाठी आपण लॉग ऑन केलंय YCMOU.digitalUniversity.ac या वेबसाईटवर. यशवाणीचा कार्यक्रम आम्ही थोड्याच वेळात सुरू करीत आहोत. मित्रांनो नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी विषय आहे महिलांचे आर्थिक क्षेत्रातलं योगदान आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महिला महाविद्यालय नंदनवन नागपूर इथल्या प्राचार्य माननीय मृणालिनी फडणवीस मॅडम. मॅडम नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो प्राचार्य मृणालिनी फडणवीस या विदर्भ वैधानिक विकास मंडळात सदस्य तज्ञ सदस्य म्हणून आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला आहे आणि 8 देशांमध्ये याचं सादरीकरण झालेलं आहे. एकूण त्यांच्या मार्गदर्शनामध्ये 10 स्टुडंट यांनी पीएचडी सुद्धा प्राप्त केलेली आहे. एकूण त्यांचे 212 पेपर पब्लिश झालेले आहेत आणि युजीसीचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये क्षमता निर्माण याविषयी महिलांसाठी नेतृत्व कौशल्य आणि विविध विषयांमध्ये त्यांनी पूर्ण 21 दिवसाचे वर्कशॉप्स घेतलेले आहेत. अशा मृणालिनी फडणवीस मॅडम यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि मॅडम महिलांचं आर्थिक क्षेत्रातलं योगदान याविषयी आपण विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन सुरू करावं.
धन्यवाद. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते की महिलांचं योगदान विकासासाठी ही संकल्पना मुळातच खूप जोर धरायला पाहिजे. जी जर विकसित आणि अल्पविकसित किंवा विकसनशील देशांचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की विकसित देशांमध्ये याच्याकडे जी वाटचाल आहे ती साधारणपणे समग्र आर्थिक विकास GDP मध्ये किती महिलांचं कॉन्ट्रीब्युशन आहे किती सहभाग आहे याच्याशी ती जोडलेली समजली जाते. परंतु जेव्हा आपण अल्पविकसित किंवा विकसनशील देशांच्या संकल्पना पाहतो तेव्हा महिलांचा विकास हा अत्यंत कमी आहे. त्यांची जी GDP मध्ये जी भर आहे ती इतकी कमी प्रमाणात आहे की खऱ्या अर्थाने महिलांना जर सहभागी केलं नाही तर देशाचा एकूण विकासच मागे पडतोय असं आपल्याला एक चित्र त्याच्यासमोर दिसतं. त्याचीच एक प्रचिती आपण असं म्हणू शकतो की गेल्या 7-8 वर्षापूर्वी जेंडर बजेट ही संकल्पना म्हणजे विशेष महिलांसाठी बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये काहीतरी तरतूद ही जी संकल्पना आहे ही रुजली पुढे आली आणि आता हा जो नुकताच जाहीर केलेला बजेट आहे 2013-14 त्याच्यामध्ये एक अशी आता समज बनून गेलेली आहे की हा जणू काही जेंडर बजेटच आहे आणि त्याच्यामध्ये महिलांकरता जे कार्यक्रम राबवलेले आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे. फक्त एवढंच एक म्हणावंसं वाटतं की त्याची उत्कृष्ट अंमलबजावणी ही होणं आवश्यक आहे. अगदी तळागळापर्यंतच्या महिलांना याच्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पोचल्या पाहिजे समजल्या पाहिजे सेन्सिटाईज झाल्या पाहिजे हे महत्वाचं.
योजना ह्या खूप चांगल्या असतात त्या इम्प्लिमेंट तेवढ्याच प्रभावी पद्धतीने केल्या तर त्याचा उपयोग हा अगदी शेवटच्या मुद्द्यापर्यंत किंवा शेवटच्या एंड पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. नक्कीच.
यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मला शेअर करायची आहे की महिला आणि बालकल्याण विकास याकरता ज्या योजना राबवण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की आतापर्यंत भरपूर गोष्टी जसं साधारणपणे महिलांना कौशल्य निर्माण कसं करता येईल त्यानंतर साधारणपणे शिक्षणामध्ये किती त्यांची भर पडेल त्यानंतर आरोग्य त्यांचं कसं चांगलं राहील याच्याकरता योजना खूप आल्या आणि साधारणपणे संपूर्ण जितकं आपलं बजेट असतं किंवा जितका सरकारला खर्च करायचा असतो त्याच्यामध्ये 6% हे ठेवण्यात आलंय ते स्पेशली बालकांसाठी आणि 3% हे त्यांच्या आरोग्यासाठी म्हणजे 6% बालकांच्या शिक्षणासाठी आणि 3% बालकांच्या आरोग्यासाठी आणि त्याच्याकरता एक अशी म्हण आहे की हे 9% बनतं म्हणून बालकांचं म्हणणं आहे ज्याच्यामध्ये अर्थात बालिकांचा पण खूप मोठा सहभाग असला पाहिजे असं अभिप्रेत आहे तर त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की हे 9 is mine म्हणजे मुलं म्हणतात की 9% माझी आहे ते आमच्यावर खर्च करा म्हणजे आमचा विकास होईल आणि आपल्याला माहिती आहे की बालकांचं म्हणजे तो खरा आपला पाय आहे देशाच्या विकासाचा आणि त्याच्यामध्ये ज्या मुली आहेत त्या तिथपासून म्हणजे ज्याला आपण म्हणतो लेव्हल 1 पासून जर आपण त्यांची मदत झाली त्यांना पुढे पुढाकार मिळाला तर देशाच्या विकासामध्ये आपण कितीतरी अग्रणी होऊ शकतो म्हणून हा मुद्दा त्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची बाब जी येते ती आहे की ज्या SC ST हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सब ट्रायबल प्लॅन वगैरे या ज्या इश्यू याच्यामध्ये पण महिलांकरता विशेष तरतूद करण्यात आली आहे. साधारणपणे या वर्षीच्या बजेटमध्ये 12.5% वाढ केलेली आहे. प्रश्न असा येतो की ऑलरेडी योजना आहे आणि आता त्याच्यात वाढ केलेली आहे आणि आपण अगदी रिमोट एरिया म्हणजे जसं आपण महाराष्ट्राच्या मध्येच बघितलं तर गडचिरोली आहे, नंदुरबार आहे, या भागांमध्ये जर आपण महिलांच्या या क्षेत्राचा किंवा या प्रकाराच्या महिलांचा जर विकास बघितला तर कितीतरी गोष्टी त्या महिला तिथे जर सरपंच असेल तिला पण माहिती नाही किंवा ज्या शाळेमध्ये ज्या गोष्टी चालवायच्या आहेत तिथल्या लोकांना माहिती नाही. म्हणून मला वाटतं पहिला हा जो वाढलेला अमाऊंट आहे हा त्यांना सेन्सिटाईज करण्याकरता त्यांना जाणीव जागृती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याकरता वापरला आणि त्यांना लक्षात आलं की याचा खरा उपयोग आमच्या विकासाकरता कसा होऊ शकेल तर मला वाटतं ही सर्वात जमेची बाजू राहील. याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर एक आणखीन महत्वाचं असं की एक खूप महत्वाची गोष्ट जी पूर्ण देशामध्ये घडली ती आहे दिल्लीमध्ये होणारा जो निर्भया कांड आणि त्याच्याकरता अगदी पूर्ण मला वाटतं भारत हलून गेला अशा प्रकाराची ती घटना झाली. या बजेटमध्ये साधारणपणे त्याच्याकरता 1,000 कोटी रुपये निर्भया फंड म्हणून उभारलेले आहेत. आता प्रश्न आहे की जेव्हा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो किंवा त्यांना पोलीस व्यवस्था किंवा त्यांना येण्या जाण्याकरता जे काही सोयी दिलेल्या आहेत त्याच्याकरता या फंडिंगचं खरं स्वागत आहे आणि या फंडिंगमधनं मला वाटतं सर्वात पहिले महिला पोलिसांचं म्हणजे मी असं या दृष्टिकोनातनं बघते की महिला विकास करायचा आहे तर महिलांचा याच्यातनं रोजगार पण निर्माण झाला पाहिजे. म्हणजे एखादी घटना झाल्यानंतर तुम्ही तरतूद करता म्हणजे नंतर आपण त्याच्याबद्दल काहीतरी आपली आस्था दाखवतोय पण आपण प्रथमच तरतूद करून ठेवली जसं महिला पोलीस प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर ज्याला आपण म्हणतो तर महिला पोलिसांना किंवा जे पोलीस आहे त्यांचं अवेअरनेस जर वाढवलं याविषयी सेन्सिटाईज त्यांना केलं तर माझं असं मत पडेल की तिथे रोजगारी निर्माण होतो, महिला त्याच्यामध्ये सहभागी होतात, त्यांना अनेक प्रकारच्या ज्या सामाजिक घटना आहेत त्याची जाणीव होते आणि महिला जर सुरक्षित राहून जास्त बाहेर पडायला लागल्या तर परत आपल्या विकासातच भर पडते,
प्रवाहात सामील होतात,
प्रवाहात त्या सामील होतात आणि तो होणं खूप गरजेचं आहे आणि तिथे ते कुठेतरी थांबलेलं आहे. जर असुरक्षितता नसेल तर जसं मी तुम्हाला सांगते की आमच्याही भागांमध्ये महिलांना आम्ही शिकवलं एखादा प्रोफेशनल कोर्स त्यांना दिला आणि मग त्यांना म्हटलं की तुम्ही आता या ठिकाणी जा तर ते म्हणतात आमच्या घरून परवानगी नाही किंवा आम्हाला वडील आई म्हणतात की सुरक्षितता नाही. ही जर बाब त्या निर्भया फंडमधनं आली तर मला वाटतं याची फार आवश्यकता आहे आणि ठिकठिकाणी जर त्या महिलांना अशी शाश्वती मिळाली, कुटुंबाला शाश्वती मिळाली तर महिलांचा विकास होणारच आणि देशाची प्रगती होणारच याच्याबद्दल काही दुमत नाही.
याबाबतीचं एक छोटंसं उदाहरण आहे म्हणजे आता केनियामधनं एक वोकार्ड हॉस्पिटलमध्ये एका 15 वर्षाच्या मुलीचं किडनी ट्रान्सप्लांटेशनचं ऑपरेशन झालं.
अच्छा.
तर तिच्याबरोबर तिची मावशी आणि तिची आई हे तिघच फक्त इथे आले होते भारतामध्ये ज्यांनी नाशिकचं नावही कधी ऐकलं नव्हतं आणि केनियासारख्या देशातनं त्यांनी ट्रान्सप्लांटसाठी नाशिक निवडणं, भारत मुळात भारत निवडणं, भारतामध्ये महाराष्ट्रातलं नाशिक निवडणं आणि या सगळ्या ऑपरेशन प्रोसेसमध्ये त्या तिघीच महिला येणं म्हणजे ही केवढी मोठी बाब आहे. आज म्हणजे केनियासारख्या एका छोट्याशा देशात महिलांची एवढी प्रगती होऊ शकते तर आपल्यासारख्या देशामध्ये का नाही होऊ शकत.
अगदी बरोबर. आणखीन इश्यू जर याच्याबद्दल बोलायचे तर कसं आहे की महिलांसाठी ज्या अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये मी पहिले जरा वित्त भाग म्हणजे त्यांना आर्थिकदृष्ट्या त्या किती सबल आहे जर आपण असा भाग बघितला तर या बजेटपासूनच पहिले सुरुवात करते आणि मग इतर घटना आपण त्याच्यामध्ये जोडूया. या बजेटमध्ये एक वेगळी महिला बँक असावी असं म्हणण्यात आलेलं आहे. जर आपण बाकी चर्चा ऐकली असेल तर त्याच्यामध्ये लोकांचं असं मत पडलं की नुसती महिला बँकेनी काय एम्पॉवरमेंट होणार का किंवा महिलांना पण एक प्रकारची म्हणजे खूप शंका आहेत असं म्हटलं तरी चालेल की बा त्यांच्या घराजवळ असेल तर ठीक, पण आता तशी स्थिती नाहीये. आणि मला वाटतं जे बजेट आपण नीट वाचलं तर असं स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की ज्या महिलांना खरोखर कर्जाची गरज आहे त्यांना आपल्या रोजगार स्वयंरोजगाराकरता त्यांना पुढे यायचं आहे किंवा त्यांना त्यांचं खातं उघडायचं आहे तर ते किती लांब राहो, आजकाल तर ई बँकिंग प्रकार आलेला आहे त्याच्यामुळे उलट महिलांना आपल्या सुरक्षिततेकरता आर्थिक सुरक्षिततेकरता हा भाग मला वाटतं अतिशय जमेच आहे. आज ही सुरुवात आहे, प्रायव्हेट सेक्टर्समध्ये तर या बँक खूप चांगल्या चालू आहेत. जिथे चांगली टीम असेल तिथे यांना यश मिळालेलं आहे. तर मला वाटतं जर पब्लिक सेक्टर म्हणजे शासनाच्या निदर्शनाखाली चाललेल्या बँक ज्या आहेत, इतर जशा स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे आहेत, तसं याला चांगले दिवस याला काहीच हरकत नाही आणि उलट त्याचा फायदा आज नाही तर 5 वर्षांनी महिलांना फार मोठ्या प्रमाणात दिसू शकेल. तर मला वाटतं आर्थिक प्रगतीच्या दृष्टीकरता एक हे चांगलं पाऊल आहे.
एक छोटंसं याचं उदाहरण म्हणजे वारणा म्हणून जे आहे, जे पूर्वी दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध होतं म्हणजे जिथे दरोडे खून हे होत होते ते वारणा, आता मी नुकतंच मागच्या महिन्यात गेलो होतो तर ते वारणाचा पूर्ण कायापालट झालेला आहे. आणि तो कायापालट करणारे म्हणजे तात्यासाहेब कोरे कोरे पाटील यांनी तिथे अनेक म्हणजे वारणाचे अनेक उद्योग सुरू झाले. साखर कारखाना आधी सुरू झाला, त्यानंतर महिलांच्या बाबतीत मला सांगायचा मुद्दा तो हा आहे की तिथे 15,000 कर्मचाऱ्यांची वस्ती त्यांनी तिथे केलेली आहे. सगळ्यांना राहण्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. जे पुरुष वर्ग आहे तो त्या कारखान्यात काम करतो आणि स्त्रियांसाठी मुळात त्यांनी एक छोटे उद्योग म्हणजे आता लिज्जत पापड उद्योगचा तिथे छोटासा उद्योग त्यांनी सुरू केलाय. आणि महिला सकाळी म्हणजे आदल्या दिवशी जेवढे किलो म्हणजे ते गोळे घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी पापड आणून देतात आणि सकाळी 5 ते सुरू होतं कलेक्शनचं काम. 5:30 त्यांना झालेल्या याचं पेमेंट दिलं जातं. बाहेर एक महिला बँकेची प्रतिनिधी उभी असते तिथे, तुम्हाला आज किती लागणार आहे 100 का, बाकीचे 500 जमा करा. अशा पद्धतीने महिला बँक महिलांनी चालवलेली आणि हे संपूर्ण महिला वर्ग आहे तिथे, कुठेही पुरुष वर्गाचं कामच नाही तिथे, म्हणजे हे सगळ्या महिला स्वतः हँडल करतात आणि मोठ्या प्रमाणात. म्हणजे त्यातलं एक उदाहरण त्यांनी सांगितलं, एका तिथली जी महिला काम करणारी होती तिला पहिली मुलगी झाली, ती रोज 5 किलो पापड देत होती, तिने 7 किलो केले, ते वरच्या 2 किलोचे पैसे रोज ती जमा करत होती. नंतर दुसरी मुलगी झाली, तिने ते 18 किलो पर्यंत, नंतर तिसऱ्या मुलीच्या 25 किलो रोज पापड ती तयार करून देत होती आणि तिने स्वतःच्या बळावर मुली शिक्षण घेईपर्यंत स्वतःचा बंगला स्वतःच्या पैशात बांधला. इतकी महिला तिथे सक्षम आहे आणि म्हणजे तिला जाणीव आहे पूर्ण. आणि हे सगळं मी स्वतः बघितलं, त्यामुळे तो एक वेगळा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करण्याचं काम हे तिथे झालेलं आहे.
हे खूप छान तुम्ही उदाहरण सांगितलं, कारण खरंच आहे महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक हातबळ त्यांना मिळणं किंवा
कॉन्फिडन्स निर्माण
होणं याच्याकरता हे खूप चांगलं उदाहरण आहे. मला वाटतं त्याच्याकरता जसं आपण आता बँकेचं बोललो तसं एक कौशल्य निर्माणाकरता आपण एक अशी योजना सेपरेट महिलांकरता उघडण्याची फार गरज आहे. कारण पुष्कळदा कसं होतं की जेव्हा आपण आयटीआय सेंटर्स उघडतो किंवा आपण ऐकलं असेल की इग्नूनी कम्युनिटी कॉलेज ही स्कीम उघडलेली आहे तर त्याच्यामध्ये ते लोक जातात, पण जर महिला वेगळ्या म्हणून असतील तर मला वाटतं काही पालक किंवा महिला त्याच्यामध्ये पुढाकार घेतील आणि एकदा जर त्यांना कौशल्य निर्माण त्यांच्यामध्ये झालं, त्यांना तो आत्मविश्वास आला की आम्ही या प्रकाराचं करू शकतो, तर मला वाटतं ते फायद्याचं ठरेल. आताच नागपूरच्या जवळ एक कळमेश्वर म्हणून गाव आहे, तर तिथे एक येरला म्हणून एक छोटंसं तालुका आहे, त्याच्यामध्ये एक 6 मुलींना आता आम्ही इग्नू कम्युनिटी कॉलेजमध्ये मुलींमधनं त्यांना नर्सिंगचं ट्रेनिंग दिलं आणि त्या खेड्यातल्या मुली होत्या, त्यांना 10वी पास होत्या, काय करावं हे त्यांच्यासमोर प्रश्न. आता त्यांची स्थिती अशी झाली आहे की 6 महिन्याचं त्यांनी सर्टिफिकेट केल्यानंतर त्यांना 4000 रुपये पर ती व्यक्ती आणि पर मंथ असं त्यांना ते रोजगार प्राप्त झालेला आहे. त्याच्यानं त्या 6 मुलींचं एक उदाहरण आम्ही सगळ्यांसमोर आणि ते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्या दिवशी आम्ही त्याचं सर्टिफिकेट वितरण केलं, तर मला असं वाटतं तो खऱ्या अर्थाने महिला दिन त्या दिवशी साजरा झाला. आता एक मी मला असं वाटतं आणखीन महत्वाचा भाग आहे जो शिक्षण, जसं आता आपण कौशल्याचं बोलतो आहोत, शिक्षणामध्ये पण कसं आहे की आज महिलांचा जो सहभाग आहे तो साधारणपणे पूर्ण जितक्या महिला त्याच्यामध्ये 64% महिला शिक्षित आहे असा आपला पूर्ण भारताचा चित्र आपल्याला दिसतं. त्याला वाढवून ते 70 वगैरे करण्याचा मानस आहे, ही चांगली बाब आहे. आता माझा हा दोन मुद्दे याच्यातनं निघतात की ज्या शिकलेल्या नाही आहेत त्यांच्याकरता तर म्हणजे ते आपल्या देशाकरता एक आव्हान आहे की त्यांना शिक्षणामध्ये कसं आणणं. कारण की जसं आपण मध्यान्ह भोजन वगैरे या योजना केल्या त्याच्यामध्ये मुलींची एनरोलमेंटची संख्या वाढली आणि आपल्याला असं दिसलं की त्या काही मुली शिकायला येतात आहे. पण मी तुम्हाला सांगते की प्रत्यक्ष जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा एनरोलमेंट असतं पण ते कागदावर आहे आणि प्रत्यक्ष महिलांचं नाव म्हणजे मुलींची नावं तिथे आहे पण ती नाही आहे. म्हणून अजूनही उणीव दिसते. म्हणून हे एनरोलमेंट वाढत नाही आहे किंवा वाढलं तरी त्याचं नीट म्हणजे खऱ्या अर्थाने ते वाढलेलं नाही आहे हे आपल्याला दिसतंय. आणि दुसरं असं दिसतं आहे की ज्या या 64% महिला शिकलेल्या आहे त्याच्यामध्ये जसं आपण आता बोललो की त्यांना डिग्री असेल, एखादी त्यांना 12वी पास 10वी पास ग्रॅज्युएट असतील, काही थोड्याफार पोस्ट ग्रॅज्युएट असतील आहे, पण त्याच्यानंतर त्यांना जर असं म्हटलं की तुम्ही इंटरव्ह्यू फेस करा, एखादा आपला उद्योग सुरू करा, तर हे एज्युकेशन त्यांना ते देत नाही आहे. तर तो पाया त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे ते सिग्नेचर करू शकतात, बँकेचं काम करू शकतात, तर हे त्यांचं एक छोटासा भाग त्यांनी पूर्ण केलेला आहे. पण जर परत आपला जो विकासाचा विकास म्हणजे हा खूप मोठा शब्द आहे खरं, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सर्वसमावेशक असतात आणि सध्या तर इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा संपूर्णपणे सर्वसमावेशक विकास ही जी संकल्पना पुढे येते आहे त्याच्यामध्ये मला तर वाटतं की महिला हा मोठा घटक आहे जो याच्यातनं बाहेर पडलेला आहे. आता जर आपण या 64% मधनं पाहिलं की किती खऱ्या अर्थाने सक्रिय आहे, म्हणजे किती उच्च पदावर गेले आहेत, किती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आहे, असं जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो फक्त 18.4% महिलांचा भाग आहे. बाकी सगळ्या महिला शिकल्या आहेत पण त्या सक्रिय विकासाच्या योगदानामध्ये नाही आहे. तर मला वाटतं हाही एक आपण विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा भाग येतो तो आहे आरोग्य. आणि मला वाटतं आरोग्याकरता तर खूपच मोठी जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की आरोग्याची जी संकल्पना सुरू होते ती जरी भारतात वेगवेगळ्या पद्धतीने रुजली असली तरी एक मोठा सहभाग जो 2000 साली UNDPने सुरू केलेला आहे ज्याला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे सहस्त्रकाचे विकास ध्येय अशा याच्यातनं आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्याच जितके अल्पविकसित आणि विकसनशील देश आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भारतालाही ठेवलेलं आहे. की कारण याचं असं की जर आपण जनरल आरोग्य पाहिलं तर ते आपल्याकडलं चांगलं नाहीच आहे आणि जर महिलांचं पाहिलं तर ते आणखीनच धोकादायक आहे. तर मी आपल्याला काही उदाहरणं त्याच्यामध्ये देते. जसं आता आपण प्राथमिक आरोग्य केंद्र हे जर आपण प्रत्येक गावाखेड्यातले पाहिले तर मी तुम्हाला एक छत्तीसगडची केस सांगते आणि मग आपल्याला आकडे देते. छत्तीसगडमध्ये अशा तातडीने पाहणी केली, तिथला जो ह्युमन राईट्सचा सेल होता त्यांनी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जाऊन न सांगता पाहणी केली, तर असं लक्षात आलं की जो महिलांचा चेंबर होता तिथे त्यांनी जे काही संसाधनं लागतात जसं सिरिंज आहे, स्टेथोस्कोप आहे, नर्स आहे की नाही, पलंग आहेत की नाही असं बघितलं तर त्याच्यापैकी निम्म्या गोष्टी नव्हत्याच. त्याच्यानंतर जे सिरिंजेस होते ते जमलेले होते आणि तेच त्यांनी पेशंटला दिले पण होते आणि त्याच्यामुळे त्या केस उघडकीस आली आणि त्यांच्यावर मात्र त्या शासनाने ताबडतोब कार्यवाही केली. ही जरी जमेची बाजू असली तरी याच्यावरनं आपल्या लक्षात येतं की आपल्या देशामध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि प्रायमरी हेल्थ सेंटर्स जे आहेत ते चालत नाही. त्यानंतर आशा वर्कर्स आहे, त्यांच्या पगारात पण अगदी मोजकीच वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका आहेत, त्यांना जसे इन्सेंटिव्ह पाहिजे तसे ते मिळत नाही. मला वाटतं याच्याकरता त्यांची जेव्हा आपण इतक्या मोठ्या कामाकरता सेवा घेतो तेव्हा त्यांना पगार चांगलं असणं, ट्रेनिंग असणं, त्यांचा आत्मविश्वास वाढणं या पण गोष्टी खूप बारकाईने बघायची गरज आहे. तर हा तर हे तर चित्र झालं ग्रामीण भागाचं किंवा ग्रामीण भागाच्या महिला काही ज्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे जननी विकास कार्यक्रम हा पण बऱ्याच राज्यांमध्ये सुरू झालेला आहे. पण होतं काय की महिला म्हटलं की त्यांचा फोकस फक्त महिलांना जे आरोग्य द्यायचं आहे ते कुठल्या तरी त्यांच्या बालकांच्या विषयी किंवा त्यांच्या गरोदराच्या संबंधी असलेलं किंवा डिलिव्हरीच्या एवढ्यापर्यंतच मर्यादित ठेवल्या जात आहे. त्यांना त्याच्या उपरी काहीतरी महिलांचं इतर याचा सहभाग होऊ शकतो हा मुद्दाच घेतलेला नाहीये. म्हणून मला असं वाटतं की ते कार्यक्रम त्यांच्या ठिकाणी जरी ठीक असले तरी परत मूळ मुद्दा तोच येतो की अंमलबजावणी त्याची जरा कमकुवत आहे. आणि दुसरं म्हणजे की त्यांना इतर कार्यक्रम पण दिले गेले पाहिजे आणि त्याकरता फार मला वाटतं जबाबदारीने पुढे येण्याची गरज आहे. एक आणखीन आमचा असा रिसर्च आहे की ज्याच्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाकरता त्यांनी पुढे शिकावं आणि आपल्या पायावर उभं राहावं याच्याकरता जसं सायकल योजना, तर काही महिलांना सायकली दिल्या गेल्या, काही महिलांना ज्याला आम्ही म्हणतो सीड मनी म्हणजे थोडं मुळातच पैसा बीज भांडवल त्यांना द्यायचं आणि त्यांनी पुढे यायचं. त्यानंतर त्यांना काही प्रमाणामध्ये शिक्षणाकरता तुमचे गणवेश पुस्तकं, तुमच्या स्केल पेन्सिल्स अशा सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या. आता याच्यामध्ये असं लक्षात येतं की जेव्हा आम्ही साधारणपणे 1000 सॅम्पल्स घेतले तेव्हा 300-350 महिलांना एक त्याची मुळात माहितीच होती आणि ज्यांना मिळालं त्याच्यापैकी इतक्या मोठ्या सॅम्पलमधनं 3 किंवा 4 किंवा 8-10 अशा महिला पुढे येऊ शकल्या. म्हणून याची खूप मोठ्या प्रमाणावर माहिती प्रबोधनाची गरज आहे आणि मला वाटतं याच्याकरताच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता जर नेमले तर जो काही फंड रेज केला जातो त्याचा कोष दिला जातो त्याचा फायदा खऱ्या अर्थाने मिळू शकेल. मग आपण येऊ शहराकडे. तर शहरी भागांमध्ये जरी या समस्या नसल्या की तुम्हाला सोयी उपलब्ध नाही, डॉक्टर आहे, नर्स आहे, मेडिकल जे व्यवस्था आहेत गव्हर्नमेंट लेवलच्या त्या दयनीय झालेल्या आहेत आणि तिथे अनेक प्रकारच्या अशा बाबी पुढे येतात ज्याला आपल्याला सांगायलाही वाईट वाटतं. जसं उदाहरणार्थ वेळेवर डॉक्टर नसणं किंवा तिथे जो एसी रूम आहे ती बंद होऊन जाणं किंवा अनेक प्रकारच्या ज्या सोयी साधारण लागतात, बेड, नर्स वगैरे अशा ज्या औषधं आहेत, त्याच्यानंतर ज्या त्यांना दिल्या जाणाऱ्या अगदी साध्या साध्या गोष्टी, चादरी किंवा सिरिंज वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या पण वेळेवर मिळत नाही, मग लोक प्रायव्हेटकडे जातात. कारण की शहरामध्ये दुसरा त्यांचा कल आहे की ते खाजगी डॉक्टरकडे जातात आणि खाजगी डॉक्टरांकडे साधारणपणे त्यांना 4-5 पट त्यांना खर्च सोसावा लागतो. आता हा किती लोकांच्या खिशांना परवडतो जर असं बघितलं तर कितीतरी महिलांना जेव्हा त्यांच्या अनेक महिलांच्या अनेक समस्या असतात, साधारणपणे त्यांच्या 12-13 वर्षापासून ज्या सुरू होतात तेव्हा त्यांना 50-60 पर्यंत ज्या येतात त्याच्यामध्ये कितीतरी महिला तो खर्च पेलू शकत नाही. आणि जर त्यांनी म्हटलं की आम्हाला या किमतीमध्ये परवडत नाही तर तसे कोणी त्यांना मदत करणारे फार थोडे व्यक्ती आहेत. आणि म्हणून असं लक्षात येतं की खासगी क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा ज्यांच्याकडे काही मदत करणारे आहे असा प्रमाण बघितला तर हा साधारणपणे 8-10% लोकांना सगळ्या सोयी मिळतात. बाकी लोकांना जसं असेल त्याच्यामध्ये त्यांचं जे काही सर्व्हाइव्हल रेट असेल ते फार कमी राहतं. तर असाही एक आपल्याला परिणाम त्याच्यामध्ये दिसून येतो.
नक्कीच. आता असं झालंय की म्हणजे आता शासनाने सुद्धा आता 35%-50% आरक्षण आणलेलं आहे. हे जरी असलं तरी एकीकडे पुरुष प्रधान संस्कृती आपली जी आहे त्याच्या विळख्यातनं अजून महिला बाहेर पडत नाही असं चित्र सगळीकडेच दिसतंय. म्हणजे जरी सरपंच ती जरी असली तरी सगळा कारभार हा तिचा पतीच बघतो.
करेक्ट.
अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. आणि आरोग्याचं आपण म्हटलं तर स्त्री हा त्या संसाराचा पाठीचा कणा म्हणजे त्या कणा असतो त्या संसाराचा. ती आजारी पडली म्हणजे रांधावाडा नुष्टी काढा याच्या पलीकडे तिची मजल किंवा हे जाऊ देत नाही. गेली नाही म्हणण्यापेक्षा जाऊ देत
नाही
म्हणजे आणि ती आजारी पडली मात्र मग संपूर्ण कुटुंब आजारी असल्यासारखं भासतं. तर ह्याच्या मानसिकतेतनं तिला बाहेर काढणं ही आज काळाची गरज आहे की तिची मानसिकता बदलणं आणि ती या मूळ प्रवाहामध्ये सामील होणं, प्रत्येक कार्यामध्ये तिचा सहभाग असणं, ही या दृष्टीने काही प्रबोधन करण्याच्या दृष्टीने काही करता आलं तर नक्कीच त्याचा फायदा हा येणाऱ्या पिढीला नक्कीच होईल.
मी एक अगदी तुम्हाला आवर्जून याच्यामध्ये सांगून इच्छिते, मी खूप ठिकाणी हे बोलते देखील की बघा आपण विमानातनं प्रवास करतो तेव्हा असं सांगण्यात येतं की समजा विमानामध्ये कमी दाबाची स्थिती आली तर पहिले तो मास्क खाली येईल आणि पहिले तुम्ही लावा मग इतरांना लावा. मला वाटतं हे जे मेसेज आहे हा महिलांकरता गेला पाहिजे की पहिले तुम्ही सुदृढ व्हा म्हणजे आपोआप बाकी लोक सुदृढ होतील. आणि म्हणून मी हा याच्याकरता पण मेसेज देते कारण महिला काही करतात ती टेंडन्सी आहे, महिलांचं एक साधारणपणे प्रवृत्ती आहे की मला नाही मिळालं तरी चालेल पण मी गरम पोळी माझ्या कुटुंबियांच्या जे कोणी असेल त्यांना दिली पाहिजे. पण कुटुंबाच्याही लोकांना मला वाटतं याच्यामध्ये लक्ष देण्याची फार गरज आहे. एक आणखीन छोटंसं मी तुम्हाला उदाहरण देते ते माझ्या घरातूनच मी शिकलेले आहे की माझ्या आईनी मला नेहमी सांगितलं की आपण चार लोक आहे, आपण चारही लोकांनी सगळं इक्वली वाटून खायचं. त्याच्यामध्ये मी लहान की मी मोठी किंवा पुरुष किंवा बाई असं अंतर राहणार नाही. तर कदाचित तो पण कुठेतरी आम्हाला खूप चांगला धडा मिळालेला आहे की जे काही आहे ते इक्वल, जे तर आजकाल हा इक्वॅलिटी बोलतो, समानता आपण बोलतो, ते असं जर बाईंनीच घरी रुजवलं आणि त्याला घरच्या लोकांनी पण उचलून धरलं, म्हणजे माझे वडीलही सांगायचे की नाही हे आपण सगळ्यांकरता आहे, म्हणजे मी जास्त घेईन की तुम्ही कमी, असं मला वाटतं. इथूनही कुठल्याही शिक्षणाची प्राथमिक जी शाळा आहे ती कुटुंब आहे आणि मला वाटतं हे पण प्रबोधन करण्याची फार गरज आहे आणि हे महिलांनी पण उचलून धरलं पाहिजे. त्यांनी त्याला असं विचारात घेतलं पाहिजे की समानता ही मी आणीन आणि मी सुदृढ राहीन म्हणजे माझं कुटुंब सुदृढ राहील. या प्रकाराचं प्रबोधनाची मला वाटतं फार मोठी गरज आहे. तर या दृष्टिकोनातनं हे मला वाटतं की अधिक महत्वाचं राहील. अजून दोन मी गोष्टी आपल्याला सांगून इच्छिते की तळागाळातल्या ज्या महिला आहेत ज्याला आपण म्हणतो की असुरक्षित किंवा आम्ही त्यांना अर्थशास्त्रामध्ये असंघटित अनऑर्गनाइज्ड असं म्हणतो आणि हा जो क्षेत्र आहे यांना त्याच्यामध्ये महिला जास्त आहेत म्हणून याच्याकडे लक्ष वेधण्याची जास्त गरज आहे. तसं जर बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये 94.2% हा अनऑर्गनाइज सेक्टर आहे आणि हा आपण कोटींमध्ये बघितला तर हा साधारणपणे 100 कोटी आहे, म्हणजे साधारणपणे 25 कोटी लोकच फक्त सुरक्षित आहे आणि या 94.2 मध्ये साधारणपणे 66% महिला ज्या आहेत त्या असुरक्षित खात्यामध्ये मोडतात. याचं कारण असं की ती समजा लेबर आहे, एक श्रमिक म्हणून काम करते, ती एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, ती एखाद्या तुमच्या रस्त्याच्या निर्माणीमध्ये आहे किंवा ती एखाद्या समजा शेती क्षेत्रावर काम करते, पेरणी करता आहे, तर त्याच्यामध्ये 200 रुपये हे किंवा आपल्या जर नरेगा योजनेच्या अंतर्गत आपण बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ऍक्टमध्ये 147 रुपये हे दोघांना मिळाले पाहिजे. त्याच्यात कुठे त्यांनी लिंग भेद केलेला नाहीये की 147 हे पुरुषाला पण आहे महिलेला पण आहे. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो तर तिथेही पुरुषाला 120 रुपये मिळतात, तिला ते पूर्ण दिले जातच नाहीये आणि महिलेला 80-100 दिले जातात जेव्हा की ती तेच काम करते. आणि समजा तिने पण विटा डोक्यावर उचलून आणलेले आहे आणि तिने पण सिमेंटिंगचं काम केलेलं आहे किंवा तिने पण कपाईचं काम केलेलं आहे, मशागत केलेली आहे, तर तिला ती पूर्ण वेळ राहते. रादर उलटं पण चित्र आहे, ती जास्त काम करते पण तिला 100 रुपयापेक्षा कमी मिळतात. मग ही समानता नाहीये, याच्यावर का नाही कोणी आवाज उंचवत हा एक प्रश्न येतो. पण जेव्हा बोलल्या जातं तेव्हा या प्रत्येक तळागाळातल्या क्षेत्रातील, कारण की तो असंघटित क्षेत्र आहे, तिथे तो जो देणारा पैसे देणारा व्यक्ती आहे त्याची मालकी आहे, तर त्याच्यापर्यंत नाही पोचू शकत. आणि जर ते शासकीय स्वरूपात झालं आणि वाटपाचं काम शासनाच्या खात्यानं आलं तर मग समानता येऊ शकते. किंवा खासगी लोकांना असं काही ऍक्टनी सांगण्यात आलं की तुम्हाला इतकं द्यावंच लागेल नाही तर त्याच्यावर कार्यवाही केली जाईल, असं काहीतरी म्हणजे हे खरं करण्याची गरज नसावी पण करावं लागतंय अशी परिस्थिती असल्यामुळे ही असंघटित क्षेत्रातली महिला पण मागे पडलेली आहे.
एक क्षमतांचा तुम्ही आता विषय काढला म्हणून हे सर्व म्हणजे सगळ्या जगामध्ये सिद्ध आहे की पुरुष आणि स्त्री यामधला जर क्षमतांचा विचार केला, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, तर स्त्री ही पुरुषापेक्षा क्षमता ही जास्त आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा
सिद्ध झालं. अगदी बरोबर.
तरी सुद्धा मग असा भेदभाव हा कुठेही असू नये असं नक्कीच हे असावं.
आता आपण जसं म्हणाला की आम्ही क्षमता निर्माणाचं काम जे आहे ते युजीसीच्या मार्फत जसं आपण परिचयात सांगितलं त्याच्याबद्दल मी एक दोन मिनिटं आपल्याला सांगेन की असं लक्षात आलं की महिला शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा इतरही क्षेत्रांमध्ये या पुढे आलेल्या आहेत. जसं तुम्ही बघाल टीचर म्हणून महिला खूप दिसतात आजकाल, रादर त्यांचंच नेमणूक त्याच्यामध्ये केली जाते कारण की तिच्यामध्ये चिकाटी आहे, ती काम बरोबर करते, कदाचित करप्शन लेवलमध्ये पण ती जास्त जात नाही कंपॅरेटिव्हली म्हणजे, तर त्याच्यामुळे ती तिचं तिथे नेमणूक केली जाते आणि महिला शिक्षिका म्हणून महिला लेक्चरर म्हणून भरपूर आहेत आणि त्या चांगलं पण काम करतात आहेत. आता याच्याही मध्ये अपवाद असतील पण जे जनरल आपण बघितलं सामान्य तर ते जास्त आहे. पण आमच्या असं लक्षात आलं किंवा युजीसीनी पण असं निदर्शनास आणून दिलं की जर त्यांना पुढे जायचं असेल, आता पुढे म्हणजे त्यांना डीन व्हायचं असेल, त्यांना जर प्राचार्य व्हायचं असेल, त्यांना जर प्रो व्हाईस चान्सलर व्हायचं असेल, त्यांना सिनेटमध्ये यायचं असेल, त्यांना व्हाईस चान्सलर व्हायचं असेल, तर यांची संख्या तुम्ही आपल्या महाराष्ट्रातच बघा तर झिरो आहे. या लेवलला महिलाच कमी आहेत तर हे चित्र बरोबर नाही. जर तुम्ही महिलांना सक्षमीकरण करण्याचा भाग म्हणता आहात तर त्यांनी या सगळ्या भागांमध्ये पण आलं तर ते चित्र बदलू शकतं आणि म्हणून तिथे त्यांना एक मोठा कार्यक्रम आहे त्याच्याकरता त्यांना अशी प्रेरणा दिली जाते की तुमच्याकडे हे आहे. जसं उदाहरणार्थ तुम्ही रिसर्चमध्ये संशोधनामध्ये पुढे येऊ शकता, तुम्ही तुमची घरची स्थिती प्रोफेशनल रोल याच्यामध्ये बॅलन्स साधायचा आहे पण ते साधताना तुम्ही कसे पुढे येऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही एज अ लीडर, प्रत्येक व्यक्ती एक नेतृत्व क्षमता त्याच्यामध्ये आहे. रादर मी तर नेहमी म्हणते की महिला नेहमी खूप चांगल्या व्यवस्थापक आहेत कारण की त्या घरचंही पाहतात, मुलांचंही पाहतात, बाहेरचंही पाहतात, बाकी त्या बाहेरच्या गोष्टी करता करताही घरी जातात. याच्यासारखं मॅनेजमेंट काय चांगलं असू शकतं. तर त्या खूप चांगल्या व्यवस्थापक आहे. मग त्यांना मोठ्या मोठा हुद्दा त्यांना मिळालाच पाहिजे. त्याच्यामध्ये पण त्या स्वतःला सक्षम कशा आहेत त्या प्रूव्ह करू शकतात आणि याच्याकरता तो कार्यक्रम आहे. मला वाटतं तो कार्यक्रम राबवला जात आहे, महिला त्याच्यामध्ये पुढे येतात आहे. मी एक आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते त्याच्याकरता की मी जागेचं आणि व्यक्तीचं नाव न सांगता सांगते की एका युनिव्हर्सिटीमध्ये एका महिलेला तिचा चीनमध्ये पेपर सिलेक्ट झाला तेव्हा तिचा जो बॉस होता तो मेल होता, पुरुष होता आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही आपल्याला प्रॅक्टिकल करता एवढी कामं आहे, तुला हे काही जाता येणार नाही. तो तिचा चान्स गेला. पुढे तिचा आणखीन एका देशाकरता पेपर सिलेक्ट झाला पण तेव्हा आम्ही तिला या युजीसीच्या कार्यक्रमामध्ये घेतलेलं होतं. मग तिने आम्हाला प्रश्न विचारला, मलाच प्रश्न विचारला की हे असं कसं करता येईल. मी त्यांना सांगितलं की तुम्ही डायरेक्ट व्हाईस चान्सलरकडे जा. ते म्हणे कसं शक्य आहे. म्हटलं नाही तुम्हाला जावंच लागेल कारण की जर हा व्यक्ती ऐकत नाही तर तुमची स्थिती ऐकणारा कोणीतरी व्यक्ती तर असलाच पाहिजे. तर त्या व्हाईस चान्सलरकडे गेल्या, त्यांनी सगळं समजून घेतलं आणि त्यांना ती जी नेक्स्ट कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये विदेशात जाता आलं. म्हणजे आपल्याला जर चेंज आणायचा असेल तर आपल्याला काहीतरी मार्ग शोधावे लागतील. संकोच ही महिलेचं जे मला वाटतं एक दोषच आहे तो काढायला पाहिजे आणि ती संकोचची जी अवस्था आहे त्याला जर पुढे आणायचं असेल बट तिने त्याच्यामध्ये असा पण सहभाग दिला त्याच्या हेडला की मी तुमची सगळं कामं करून जाते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की महिला मॅनेजर खूप चांगली आहे. तिने त्याच्यामध्ये बॅलन्सिंग एक्ट घेतला. मी ते कॉलेजची पण कामं करते पण मला हे 7 दिवसाची सुट्टी पाहिजे आणि व्हाईस चान्सलरने तो ऑर्डर दिला, तिला 7 दिवसाची सुट्टी मिळाली, त्या डिपार्टमेंटचं काम पण कुठे अडलं नाही आणि ते व्यवस्थित पार पडलं. तर मला वाटतं मार्ग काढले तर सगळ्यांना संधी मिळू शकते.
नक्कीच मिळू शकतात. आता आपल्याकडे उदाहरणं असे कमी नाही आहेत ना. म्हणजे आता कल्पना चावलापासून तर अगदी किरण बेदीपर्यंतची उदाहरणं आहेत की मोठ्या पदावर सुद्धा त्या तेवढ्याच सक्षमतेने काम करू शकतात.
बरोबर.
आणि निर्णय घेण्याची क्षमता जी आपण पुरुषापेक्षा जास्त स्त्रीमध्ये नक्कीच आहे की त्वरित निर्णय घेण्याची आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता, वेळेचं व्यवस्थापन याविषयी स्त्रिया या नक्कीच पुढे आहेत.
आता एक दुसरा जो मुद्दा येतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक मायनॉरिटी म्हणजे मागासलेल्या आणि अल्पसंख्याक अशामध्ये पण महिलांना मला वाटतं दुहेरी समस्या आहेत. एक तर त्या महिला आहे म्हणून नंतर त्या अल्पसंख्याक आहे किंवा समजा ज्याला आजकाल एक शब्द वापरला जातो डिफरंटली एबल्ड, काहीतरी त्यांच्यामध्ये समस्या आहेत आणि म्हणजे अपंगत्व ज्याला आपण म्हणतो आणि नाही तर मग त्या दलित वगैरे वर्गांच्या आहेत, तर त्या महिला आहेत आणि असं आहे अशा याच्या त्यांना दोन प्रकारच्या प्रताडणा आहेत. तर मला वाटतं याच्याकरता अनेक योजनांमध्ये त्याच्याकरता अनेक प्रकाराचं म्हणजे स्कीम म्हणा किंवा बजेट असं दिलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्या महिलांपर्यंत काही गोष्टी पोहोचू शकलेल्या नाही आणि त्याच्यासाठी पण मला वाटतं थोडंसं लक्ष वेधणं आवश्यक आहे. आणि आम्ही तर अनेकदा सांगतो की हे कॅटेगरी करण्यापेक्षा ती एक व्यक्ती आहे म्हणून, आता त्या कॅटेगरी म्हणून त्यांना असं त्रास होणं हे पण वाईट आहे, म्हणून ती एक व्यक्ती आहे म्हणून जर त्याला जर बघितलं, हा दृष्टिकोन बघा किती महत्वाचा आहे की हे बदलणं विकासाच्या करता मुख्य हाच दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या कास्ट रिलीजन याच्या गोष्टी करताय पण त्याच्याबरोबर मानसिकता बदलणं आणि मानवीय चेहरा त्याला देणं हे सर्वात महत्वाचं मला वाटतं तत्व ठरतं. आणि त्या दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर मी असं बघते की साधारणपणे ज्या ज्या क्षेत्रांमध्ये महिला पुढे येण्याचा प्रयत्न करतात आहे तिथे अशा प्रकारचं त्यांना एक काहीतरी नवीन स्कीम किंवा त्या ज्या स्कीम्स आहेत त्याला चांगलं चालवणं या सगळ्या गोष्टींची अत्यंत मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि या संदर्भात मी आपल्याला असं सांगून इच्छिते, आम्ही आमच्या महाविद्यालयात पण चालवतो आणि बऱ्याच इतरही क्षेत्रांच्या लोकांशी त्याची चर्चा करतो की जसं आपण म्हटलं की त्यांनी बीए बीकॉम बीएससी याची डिग्री करण्याकरता येतात, खरं तर हे सगळ्यांनाच लागू पडतं पण महिलांना का आवश्यक आहे की एक अशी समज आहे समाजामध्ये की तू तोपर्यंत शिक जोपर्यंत तुझं लग्न होत नाही, तर ही पण मानसिकता जसं आपण म्हणतोय मुलांना म्हणतो की तू भरपूर शिक, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजही समाजामध्ये साधारणपणे 45-50% अजूनही असे कुटुंब आहे जे मुलीला सांगतात की पहिले तुझा जर भाऊ लहान मोठा जो कोणी असेल तर तो त्याला मी पहिले प्राधान्यता देतो, ही मागे राहते. अशी आमच्याकडे उदाहरणं पण आहे की तिला फार्मसीला जायचं होतं मेडिकलला जायचं होतं पण तिच्या भावाला प्राधान्य दिल्या गेलं. मग या सगळ्या याच्यातनं आम्ही असा विचार आला आमचा की ठीक आहे सगळेच काही मेडिकलला गेले की खूप मोठे डॉक्टर होतात असं नाही, म्हणून हिला धीर देण्यात आला की ठीक आहे तू बीएससी जॉईन कर किंवा तू बीए जॉईन कर आणि त्याच्याबरोबर एक खूप छान योजना आहे ती यूजीसीची पण योजना आहे मुक्त विद्यापीठांची पण योजना आहे की त्याच्यामध्ये पॅरलल डिप्लोमा किंवा पॅरलल डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्स त्यांना द्यायचा. जसं एक विद्यार्थिनी बीएला जॉईन केलं तिचे आर्ट्स विषय आहे पण त्याच्याबरोबर समजा तिला सायन्सचा एखादा कोर्स घ्यायचा असेल कारण की तिचं जो एक आवड होती ती होती की मेडिकलकडे जायचंय किंवा फार्मसीकडे जायचंय, तर त्याच्याकरता आम्ही त्यांना मेडिकल ट्रान्सक्रिप्शन किंवा फार्मास्युटिकल मार्केटिंग अशी आम्ही सुरू केले आणि त्याचा परिणाम असा झाला की ती बीए करता करता पण बीएची डिग्री पण घेते आणि एक वर्षाचा हा ती डिप्लोमा पण करते. त्याच्याच बरोबरच एक दुसरं एक्झाम्पल, तिने ट्रॅव्हल आणि टुरिझम असा एक वर्षाचा डिप्लोमा घेतला, तर त्याच्यामध्ये आम्ही कन्सेप्ट असा केलेला आहे की थेअरीचा थोडासाच भाग राहील, तो 40-50 खूप झालं तर विषयानुसार 60% राहील, पण जो उर्वरित भाग राहतो त्याच्यामध्ये तिला 1-1.5 महिना आयटी ट्रेनिंग दिला जाईल की तिला कम्प्युटर फ्रेंडली तर झालंच पाहिजे कारण की त्याच्याशिवाय ती कुठे बाहेरच्या क्षेत्रात येऊ शकत नाही, ज्याला आम्ही आमच्या विषयामध्ये मार्केट फ्रेंडली म्हणतो, म्हणजे तुम्ही 4 भिंतींमध्ये विद्यार्थिनींना शिकवताय तर ते तिला एक तर घरातनं निघायला 4 भिंतीतनं ती कॉलेजच्या 4 भिंतीतमध्येच येते, त्याच्यामधला जो मार्केट आहे त्याच्याकरता त्याला आयटी हा आम्ही भाग दिला. त्याच्यानंतर दुसरं आम्ही तिला पीडी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आम्ही बाहेरचे ट्रेनर्स बोलवतो, ते जे ट्रेनर्स आहे त्यांना छोट्या छोट्या स्किल की तुम्ही कसं तयार होऊन आलं पाहिजे कारण की पहिलं इम्प्रेशन तयारीचं, दुसरं तुम्ही बोलता कसं मॅनरिझम ज्याला आपण म्हणतो, तिसरं तुमची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, इंटरव्ह्यू टेक्निक्स आहे, ग्रुप डिस्कशन एकत्र समूहामध्ये राहून कसं वागलं पाहिजे त्याचा परिणाम काय होतो, पर्सनल इंटरव्ह्यू करता काय तयारी केली पाहिजे आणि छोटे छोटे टॉपिक्स देऊन, आपल्याला खूप भारी टॉपिक्स नको आहे की भारताचा विकास कसा होईल, आपल्याला छोटे छोटे टॉपिक्स देऊन की तुला पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल काय वाटतं, तुला टेलिफोन व्यवस्था जी सध्याची चालू आहे पब्लिक, असे छोटे छोटे टॉपिक्स देऊन त्यांना बोलायला लावतो आणि त्याच्यातनं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्त होणं सर्वात, तिला तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की मी बोलू शकते. आणि विद्यार्थ्यांमध्ये पण जर बघितलं, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणजे मेल फिमेल असं बघितलं, तर हा बोलण्याचा कॉन्फिडन्स परत विद्यार्थिनींमध्ये कमीच आहे, कारण की त्यांना तसं एक्सपोजर मिळालं नाही म्हणून त्यांना बोलतं करणं हा पण एक त्याच्यातला भाग आम्ही घेतो. आणि तिसरं जे सर्वात महत्वाचं आपल्याला ऐकूनही चांगलं वाटेल की 2 महिने त्यांना आम्ही त्या कोर्सच्या विषयीचं ऑन जॉब ट्रेनिंग देतो. जसं उदाहरणार्थ आम्ही ट्रॅव्हल आणि टुरिझम हा कोर्स सुरू केलेला आहे, आम्ही त्याच्यामध्ये 15 दिवस त्यांना ई टिकिटिंग करता एका ठिकाणी पाठवतो, त्याच्यानंतर 15-20 दिवस त्यांना आम्ही जिथे ट्रॅव्हल टुरिझमचा तो प्रोडक्ट विकला जातो, जसा बाहेरचा व्यक्ती आला त्याला तुम्ही काय सांगाल की आमच्या एरियामध्ये काय महत्वाचं आहे, कुठे व्याघ्र प्रकल्प आहे, कुठे नैसर्गिक सीनरी आहे, तसंच आम्ही फार्मास्युटिकल मार्केटिंगमध्ये डॉक्टरशी कसं बोललं पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या क्लायंटशी कसं बोललं पाहिजे, त्या औषधाची माहिती कशी असली पाहिजे, आपल्या शरीराची रचना कशी असते त्याच्याबद्दल तुम्हाला, असंच कुठलाही विद्यार्थी शिकू शकतो. आणि मला वाटतं हे ज्या टप्प्यावर सगळ्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये हे 2 महिने त्यांच्याकरता अतिशय महत्वाचे असतात. एक अजून छोटंसं उदाहरण जोडते मी की आम्ही बँकिंग आणि व्यवस्थापन किंवा वित्त हा पण कोर्स घेतलेला आहे, मग त्याच्याकरता आम्ही त्यांना जॉब ऑन जॉब ट्रेनिंगला पाठवू शकतो, जॉब नाही देऊ शकत कारण की त्याच्याकरता गव्हर्नमेंटच्या ऑनलाईन परीक्षा असतात, पण आम्ही त्या परीक्षेची तयारी याच्याकरता करतो की समजा तिला आम्ही एका कोऑपरेटिव्ह बँकमध्ये पण पाठवलं की तू बघून ये सेटअप कशी आहे, कशा फाईल्स ठेवल्या जातात, ग्राहकांचे गरजा काय असतात, किती प्रकारचे खाते आहेत, खात्यांचा हे मी कितीही तिला क्लासमध्ये शिकवलं तरी तिला कळणार नाही, ती प्रत्यक्ष घेता, असे आम्ही बँकांशी पण एमओयू साईन केलेले आहे, टायअप केलेलं आहे. आणि त्यांना जर ते दिलं तर या कोर्सेसमध्ये अजूनही खरं पाहिलं तर महिला पुढे येत नाही, म्हणजे ते पालक म्हणतात की तुम्ही शिकवा, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की नोकरी करायला जायचं म्हटलं तर ते म्हणतात इतके लांब माझी मुलगी नोकरी करायला जाणार नाही, तो परत मागचा सुरक्षिततेचा प्रश्न. पण हे जर सगळं आपण एकत्र जोडलं तर मला असं वाटतं की हे ज्या 3 गोष्टी आहे ज्या फक्त थिअरी बेस्ड नसाव्या, त्यांना बाहेरचं जग कळावं आणि जी आवश्यकता आहे मार्केटला ती जर त्यांना कळली तर हे महिलांचा जो कॉन्फिडन्स आहे, त्यांना जो एक असा स्वतःच्या बद्दल वाटतं की मी करू शकेन की नाही, ही पण एक खूप मोठी उणीव आहे बरं. हे म्हणजे आता आम्ही विद्यार्थ्यांबरोबर कसं रात्रंदिवस राहतो त्यामुळे आम्हाला लक्षात येतं, तिला पहिले काही करायला सांगितलं की मी कशी करीन असा जो विचार येतो, हे सगळं त्याच्यातनं काढून त्याला बाहेर आणण्याकरता ज्या विद्यार्थिनी बाहेर पडलेल्या आहे त्यांचा फीडबॅक घेतो. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कदाचित आम्हाला एका कोर्सने थोडा फरक झाला, पण तसेच जर दुसरा, कारण की 3 वर्ष आहे ना, बीए बीकॉम करता बीएससी करता, तर 1 वर्ष 6 महिन्याचा दुसऱ्या वर्षी 1 वर्षाचा असा केला, मग त्या 3 वर्षामध्ये त्या पूर्ण तयार होतात आणि मग त्या येऊन आम्हाला सांगतात की आम्हाला या ठिकाणी हा जॉब मिळालेला आहे, त्याचं कारण की आमचा हा आत्मविश्वास तिथे वाढलेला होता. आणि एक अजून मी आपल्याला उदाहरण देते, एक आमच्याकडे न्यूजपेपर आहे, त्यांनी अशी जाहिरात दिली होती की जे ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थी आहेत त्यांनी या पोस्ट करता यावती पोस्ट होती एका साधारण पत्रकाराची, तर आम्ही 2-3 विद्यार्थिनींना माझं एक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या विदर्भामध्ये त्या फार जास्त आहेत, त्या काळात जेव्हा फार मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होती तेव्हा आम्ही तो प्रोजेक्ट घेतला होता, तर त्यांना आम्ही बरोबर नेलं आणि सगळं काम करायला लावलो जे आम्ही करतोय, त्यांना तसं ट्रेनिंग दिलं आणि तुम्हीच प्रश्न विचारा, तुम्ही माहिती काढा, शासनाची भूमिका काढा, सरपंच पोलीस वगैरे या लोकांची जी गट असतं त्यांचं काय मत आहे ते विचारा, असं करत आम्ही तयार त्यांना केलेलं होतं. ही जाहिरात बघून माझ्या 2-3 विद्यार्थिनी आल्या आणि त्यांनी आम्हाला विचारलं की याच्यात म्हटलंय की ग्रॅज्युएट आहे तर आम्ही करावं का, मी म्हटलं की नाही तुम्ही करा तर खरी बघू, तर त्यांना ते त्यांनी हायलाईट केल्यामुळे की आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रोजेक्ट केलेलं आहे त्यांना इंटरव्ह्यूला बोलवण्यात आलं. आणि त्याच्यातल्या एक विद्यार्थीच त्या दिवशी जाऊ शकली तर तिला तिने पूर्ण सांगितलं की आम्ही कसं प्रश्नावली भरली, आम्ही कुठे कुठे गेलो होतो, आमच्या कॉलेजने आम्हाला काय करायला सांगितलं, मग आमचा अनुभव काय आला. मी तुम्हाला सांगते तिथे 60-70 ग्रॅज्युएट्स होते, त्यांना कोणाला घेतण्यात नाही आलं आणि हिचं सिलेक्शन झालं, याचं कारण की तिचं प्रत्यक्ष तिथे सहभाग होता. आणि ती एक महिला म्हणून पण सांगत होती की जर एका पुरुषाने तिथे आत्महत्या केली असेल तर त्या महिलेवर आणि त्या मुलांवर किंवा त्याच्या जे एकूण कुटुंबी आहे त्यांच्यावर काय परिणाम झाला ही बाब त्यांना अत्यंत आवडली. तर मला असं वाटतं की ह्या ज्या खूप छोट्या छोट्या घटना आहेत पण या छोट्याच पुढे आणण्याची गरज आहे. आपण अगदी खूप मोठ्या गोष्टीला घ्यायचं आणि ह्या योजना करतो की नाही, खऱ्या पाहिलं तर त्या पूर्णत्वाला येतच नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टींनी आणि समोर जर समाजाच्या पाठवलं तर महिला खऱ्या अर्थाने विकासामध्ये फार मोठा योगदान तिथे देऊ शकतात.
नक्कीच नक्कीच. आता आपण जसं म्हटलं की संधी मिळणं हे जे आहे हे महत्वाचं आहे की म्हणजे अगदी तुम्ही कुठे राहतात. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर सावरपाडा एक्सप्रेस म्हणून आपली कविता राऊत जी आहे ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आता धावपटू म्हणून ती प्रसिद्ध झाली. पण तिचं गाव जर का बघितलं किंवा ती जिथे राहत होती तिथे कुठल्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या, पण तिला जर मनामध्ये म्हणजे इच्छा तिथे मार्ग जसं आपण म्हणतो तसं तिने ठरवलं आणि ठरवून तिने त्या मार्गावर चालायला सुरुवात केली तर आज तिचं संपूर्ण जगामध्ये नाव आहे. तर म्हणजे कुठे आपण कुठे राहतो आहोत आपल्याला काय एन्व्हायरमेंट किंवा हे याची निगेटिव्ह बाजू सोडून आपण पॉझिटिव्हली काय करू शकतो याचा विचार केला तर नक्कीच पुढे जाऊ शकतो.
एक आणखीन बाब मी तुमच्या समोर मांडते की आपण जर जागतिक पातळीवर पाहिलं त्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे आणि तुम्हाला कदाचित कल्पना असेलच की त्याला मानवीय विकास निर्देशांक असं म्हणतात आणि आपल्याकडे मानवीय विकास निर्देशांकामध्ये महिलांची जी विकासाची संकल्पना आहे ती अशा पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे की त्यांना कोणकोणत्या गोष्टी किती वेळ वापरायला मिळतात. जसं आता उदाहरणार्थ की तिच्या स्वतःच्या नावावर घर आहे का, तिच्या स्वतःच्या नावावर जमीन आहे का, त्याच्यानंतर ती जी महिला आहे तिचं स्वतःचं बँकचं खातं किंवा आणखीन काही तिचे वित्त संबंध आहेत का, त्याच्यानंतर दुसरं आणखीन महत्वाचं अगदी छोटंसं घेतलं तर ती घरी येते तर त्याच्यामध्ये तिला घरी किती सहभाग मिळतो. जसं आता ती भाजी घेऊन येते, ती पाण्याची व्यवस्था करते. आता ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर ती कितीतरी वेळ किती लांब तिला पाणी घ्यायला जावं लागतं आणि त्याच्यानंतरही ती ते सगळं ठेवत नाही तर तिला घरचं काम करावं लागतं. तर किती वेळ ती काम करते याच्याकरता त्यांनी आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आपल्या आशियातले देश आणि विकसित देश अशा सगळ्यांच्या संकल्पना त्या फार सुंदर मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जसं आता नेदरलँड हा सर्वात विकसित देश आहे तरी देखील तिथे असा जो फायदा आहे तो साधारणपणे 80-82% या लोकांना मिळतो, म्हणजे ही जमेची बाजू, पण बाकी लोकांना नाही मिळत. आता तुम्ही भारताकडे या की तो किती महिलांना मिळतो तर अगदी उलट आहे की ते फक्त 18% महिलांना मिळतो आणि बाकी लोकांना मिळत नाही. हा असा जर आपण गॅप पाहिला तर मला असं वाटतं की याच्यामध्ये परत ती बाब येतेच की मानसिकता बदलणं तर आहेच पण त्याच्याशिवाय खरंच अगदी छोट्या छोट्या कामांमध्ये सगळ्या कुटुंबियांचा सहभाग जर झाला तर जो महिलेची शक्ती आहे ती चांगल्या निर्माणीच्या कामात ती लावू शकेल आणि त्याचं जर पॉझिटिव्ह अँगल आपण बघितला तर विकासाचा वेग प्रचंड वाढू शकतो. आम्ही कधी कधी भाषणांमध्ये हे बोलतो पण की तुम्ही थोडा वेळ गृहित धरा की सगळ्या महिला शिकल्या भारताच्या, क्वालिटी एज्युकेशन मिळालं आणि सगळ्या नोकरीला बाहेर निघाल्या किती आपला जीडीपी वाढेल, ते सगळे मागे पडतील जगातले लोक, आपण इतके पुढे जाऊ शकू.
नक्कीच नक्कीच
असा हा फायदा मिळतो.
आणि आज गरजही आहे कारण आपण जेवढ्या वेगानं प्रगतीच्या दिशेने जातोय तर घरामध्ये एकाच म्हणजे जर का कमावता असेल तर त्याच्यानी पूर्ण घर चालणं हे फार कठीण झालं
आहे.
त्यामुळे आज महिलांनी सुद्धा या पूर्ण प्रवाहामध्ये सामील होण्याची गरज आहेच.
तर वाढती महागाई हा पण म्हणजे हा मला वाटतं जो कौटुंबिक बजेट ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये वाढती महागाई याच्यामध्ये पण अनेकदा लक्ष द्यावं लागतं. एक मुद्दा मला असं वाटतं आणखीन मी सांगून इच्छिते की भारतामध्ये 1991 पासून जागतिकीकरणाची लाट प्रचंड आलेली आहे आणि ज्या विदेशी कंपन्या येतात त्या आपण बघाल तर सर्वात पहिले जे जाहिरात देतात ते महिलेला धरून देतात कारण तिला फोकस करतात. मग ते चांगल्या वाईट हा त्याच्यामध्ये दोन भाग आहे पण आपण चांगलंही बघितलं की समजा एखाद्या साबणाची जाहिरात द्यायची असेल किंवा एखाद्या लिक्विड सोप साधा हात धुवायचा त्याची पण जाहिरात द्यायची असेल तर एक साधन सायकोलॉजी त्यांनी घेतलेली आहे रिसर्च करून की महिलेला का टार्गेट करायचं कारण की ती घरात ज्या वस्तू आणते ते तिचा त्याच्यामध्ये कुठेतरी सहभाग असतो. मग तिने जाहिरात पाहिली हे काहीतरी नवीन पाहिलं तर ती त्याची डिमांड डिमांड करेल आणि हा बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्याचा फायदा मिळतो. म्हणजे महिलेला अशा पद्धतीने पण वापरल्या जाणं हे आंतरराष्ट्रीय स्तराचं एक धोरण बनून गेलेलं आहे. मला वाटतं महिला विषयक विचार करताना याही गोष्टींचा विचार करायला पाहिजे, पण तिथे तिचं शोषण व्हायला नको हा एक मुद्दा जर समाजाने लक्षात घेतला तर मला वाटतं अधिक
यात महत्वाचं तेच आहे की स्त्री हट्ट आणि बालहट्ट हे पुरवावेच लागतात. ह्या सगळ्या म्हणजे सेंटर ठेवून ह्या सगळ्या जाहिराती केलेल्या असतात. बालहट्ट आणि स्त्री हट्ट
बरोबर.
पुरुषाला तिथे जास्त किंमत नसते, कारण की पुरुष हा फक्त पैसे देऊन ते फक्त आणणे
इन्स्ट्रुमेंट.
त्यामुळे महिलांचं त्या अर्थाने जसं तुम्ही सांगितलं आणि ते खरोखरच आहे, म्हणजे बालहट्ट आणि स्त्री हट्ट या दोन्ही गोष्टी पुराव्या लागतात. मॅडम, आज आपण इथे आलात आणि हा अतिशय वेगळा विषय, म्हणजे आज सगळ्यात ज्याची गरज आहे महिलांचं आर्थिक क्षेत्रातलं योगदान हे आतापर्यंत जे होत आलं ते आहेच, पण याच्यापुढे नक्कीच महिलांचा सहभाग हा या संपूर्ण याच्यामध्ये जास्त राहणार आहे. कारण आजचं जे शिक्षण चाललेलं आहे, ज्या पद्धतीने या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे, त्यामुळे महिलांचं सबलीकरण ज्याला म्हणतो आपण ते नक्कीच होणार आहे. आज आपण इथे आलात आणि आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांनाही अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
धन्यवाद.